ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಜಿ ಡೇಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಆಜ್ ಶನಿವಾರ 27 ಮಾರ್ಚ್ 2021. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್. महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये तर एमटी साखरेचा व्यापार 3,215 ते 3,175 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,130 ते 3,150 रुपये तर एमटी साखरेचा व्यापार 3,140 ते 3,200 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,190 रुपये ते 3,220 रुपये होता. गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,101 ते 3,111 रुपये होता तर एमटी साखरेचा व्यापार 3,121 ते 3,141 रुपये होता. तमिळनाडूमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,150 ते 3,250 रुपये होता तर एमटी साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,275 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत.